स्तोत्र संहिता अध्याय 133 पा बंधूंनी एक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे. ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे आणि त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे. सियन डोंगरावर उतरणाऱ्या हमरून पर्वताच्या दहिवारासारखे आहे, कारण तिथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.